मिलेगा मिलेगा, आपको भी मुझसे बात करने का मौका मिलेगा. इतके सगळेजण फोन करतायत ना, पत्र कुणाला लिहायचंय ते सांगण्यासाठी, त्यामुळे कदाचित एखाद दुसरा फोन मिस होऊ शकतो, पण फोन करत रहा आणि मी तुमचा कॉल आन्सर करेन, आय प्रॉमिस. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर फिलहाल तो महक आपके साथ है. एमएच 93.5 में एक और कॉल जो है यहाँ पर आया था मुझे, काफी क्यूट सा कॉल है ये. क्या कहा है उन्होंने, उनको किसको लेटर लिखना है, सुनते हैं ना उन्हीं से.
यश बोलतोय. हा, पहिले मी माझ्या मित्राला लिहिल, त्याला त्याचं नाव आहे हर्षल बनसोड. पहिले माझ्या घराच्या बाजूलाच राहत होता, आता तो उत्तराखंडला गेलाय म्हणून मला त्याची खूप आठवण येते.
मग काय लिहिशील त्याला तू पत्रात?
त्याला म्हणेल मी की अरे आम्हाला तुझी खूप आठवण येते आणि तो मला कधी कधी व्हिडिओ कॉल पण करतो. मी त्याच्या बर्थडेला, त्यांनी माझ्या बर्थडेला बरोबर माझ्या बर्थडेला वाढदिवसाला त्यांनी फोन केला. त्याला म्हणणारे लवकरात लवकर मी तुला भेटायला आले सुट्ट्यामध्ये.
खूप छान खूप छान. काय करतो तिकडे तो उत्तराखंडला?
उत्तराखंडला त्याचे पप्पा आहेत ना, ते पप्पाचे ट्रान्सफर झाली म्हणून तो तिकडे येत आहे. तो सातवीत आहे.
okay.
आठवीत सॉरी.
मग आता त्याच्यासाठी अजून एक छान मेसेज दे इकडे.
हॅलो हर्षल, हर्षल तुला एकच म्हणायचं आहे की तुझ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मी तुझ्याकडे येणार आहे.
ये जो प्रॉमिस किया है ना यहाँ पर, वो निभाएंगे भी जरूर. आणि तुम्हाला जर का चान्स मिळाला कोणाला पत्र लिहिण्याचा, तर ते सुद्धा तुम्ही मला सांगणार आहात. प्रॉमिस केलंय तुम्ही मला, नक्कीच पटकन कॉल करा 9607007935 या नंबरवर आणि सांगा चान्स मिळाला तर कोणाला पत्र लिहाले यार. कारण की काय ना, आजकालच्या डिजिटल जमान्यामध्ये ते स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये लिहिणं आणि मग ते पाठवणं, हे जे स्पेशल आहे ना फिलिंग, ते कुठेतरी हरवतच चाललंय. ती जी फिलिंग असते की कुणीतरी आपल्यासाठी तितका वेळ काढलेला आहे आणि आपल्यासाठी कोणतरी काहीतरी लिहून पाठवले, ते खूप जास्त स्पेशल आहे. कुणाला तरी पत्र लिहा आणि कुणाला लिहिणार ते मला सांगा. नंबर नोट डाऊन करून घ्या पुन्हा एकदा, 9607007935. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.